आहे तर हा आकाश हा जो आपल्याला भाग आहे आकाशाची पोकळी आणि ही पोकळी आपण अनंत असं मानतो कारण आपल्या मानवी बुद्धीला त्याचा अर्थ लागत नाही म्हणून अनंत म्हणतो पण आपल्या दृष्टीनं जडवस्तू जिथे असते आणि जिथे नसते तर अभाव हा जो भाग आहे जडवस्तूचा अभाव ही आपल्या दृष्टीने आणखीनच महाभूत आहे पाहतो की ह्या जडवस्तू जिथे नसतील हा आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा विशेष आहे पण सकाळी म्हणतो तसं की आपलं तत्वज्ञान हे नकाराला कधीही जुमानत नाही कुठलीही गोष्ट नाही ह्याच्यावर आपल्या तत्वज्ञानाने विश्वास नाही आपलं तत्वज्ञान असं म्हणतं की आपल्या इंद्रियांच्या कक्षामध्ये मला एवढं समजलेलं आहे पण ह्याच्या पलीकडे माझ्या इंद्रियांच्या कक्षे पलीकडे काहीतरी असण्या शक्यता आहे म्हणून त्याला आम्ही आकाश नाही म्हणून आपल्याकडे बायका बांगड्या फुटल्या असं म्हणत नाही बांगड्या वाढवल्या तुमची पुस्तकं असं तुम्ही म्हणतील कारण आपल्याला ही कल्पनाच मान्य नाही आहे तुमची वाढवलं असं म्हणतील हल्ली काय म्हणतात मला माहिती पण हा जो भाग आहे आपण त्या विषयावर सध्या ना बोलू तर आणखीन पुढे 10 मिनिटं लांबू तर त्याच्यामुळे आपल्याकडे आकाश हे तर हे त्याच्यासाठी मानलेलं आहे की ही जी पोकळी आहे हा जो अभाव आहे तर या ह्या हा अभाव वस्तूचा अभाव असणं हे आपल्याकडे वेगळी वस्तू मानलेली आहे कारण आपल्या मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यात आपल्याला पहिल्यासारखं जरी काही आत्ता नसलं तरी उद्या त्याच्यामध्ये काहीतरी मिळू शकेल आणि म्हणून या पाचवी वस्तूंना व्यापणारं जे आहे ज्याच्या आधारावर जी ही जड पंचमहाभूत आपल्याला भासतात त्याला आपण चैतन्य म्हणतो आणि एक उदाहरण द्यायचं असेल तर हे भांडं भांड्यात पाणी आहे हनुमानाला भागात तुम्हाला सांगतो की पाण्याला आधार कशाचा आहे भांड्यात आहे भांड्याला आधार कशाचा आहे भांड्याचा आहे तांब्याला आधार कशाचा आहे या फ्लोअरचा आहे फ्लोअरला आधार कशाचा आहे कॉलमचा आहे कॉलमला आधार कशाचा आहे फाउंडेशनचा आहे फाउंडेशनला आधार कशाचा आहे पृथ्वीचा आहे पृथ्वीचा आधार कशाचा आहे आकाशाचा आहे आकाशाला आधार कशाचा आहे म्हणून सगळ्यांचा मुलाधार हा भगवंत असा पण म्हणतो कारण गंमत अशी आहे की कुठलीही वस्तू जडवस्तू ही आधाराशिवाय राहू शकत नाही आणि आकाश हे जर आपण जडवस्तूत मानला असेल वस्तूचा अभाव म्हणून तर त्यालाही आधार पाहिजेत आणि हा आधार त्याला बाहेर जाणं काय नाही आहे कारण विश्वाच्या बाहेर काही नाही कोकणीच्या बाहेर काही नाही म्हणून हा त्याला आधार आत्मात असला पाहिजे आणि हा आधार आत्मा आहे म्हणून भगवंत सगळ्याला व्यापून आहे भगवंताच्या सर्वव्यापित्वाचं हे अनुमानच ज्ञान की हा आधार सगळीकडे असलाच पाहिजे आणि त्यात आणखी तुम्हाला म्हणण्यात येते की साधी गोष्ट आहे की आपण अनुमान आता अनुमानाचा विषय निघालाय म्हणून सांगतो की कुठलीही गोष्ट आपला अनुभव असा आहे की कुठलीही जडवस्तू याचा कुठलाही निर्माता असतो मग हे प्रचंड विश्व जे भगवंताचं साक्षात अंतकरण आहे असं मी म्हणेन त्या विश्वाला भगवंत हा निर्माता असलाच पाहिजे जसं मी एखादी गोष्ट तयार केली तर त्याचं सगळं ज्ञान मला असतं त्यामुळे त्या वस्तू दुरदूर करायला जात नाही जेम्स लॅबने वाफेज इंजिन तयार केला असेल तर त्या वाफेच्या इंजिनावर सगळा व्यवहार घटता सांगतो त्या इंजिनाचं पूर्ण ज्ञान त्या जेम्स लॅबला आहे त्यात जर काही बिघाड झाला तर तो स्वतः दुरुस्त करू शकतो त्यात तो बदल करू शकतो त्याचं काहीही करू शकतो पण जेम्स लॅब त्या गाडीमध्ये बसून हिंडत नाही तसं सर्वेसाहेबांनी क्षमा बघून बोललो मी तर हा आपला त्रास आहे त्याच्यामुळे तसं हा भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे की हे भगवंतांनी सगळं निर्माण केलेलं असल्यामुळे सगळ्याचं ज्ञान त्याला आहे पण सार्वज्ञ बीजम बीज रूपांमध्ये स्वतःकडे कळलं जसं अख्खा वटवृक्ष एका बीजामध्ये बीज रूपाने तसं हे सगळं ज्ञान हे त्याला असलंच पाहिजे अनुमानाने आता आपलं अनुमान ज्ञान सांगतो त्यामुळे तो सर्वव्यापी आहे सर्वज्ञानी आहे आणि त्याच्यामध्ये तो इंटरफिअर नॉर्मल कोर्समध्ये करत नसल्यामुळे ज्याला आपण असं म्हणू की ही भगवंतांनी लीला चालू करून दिलेली असल्यामुळे त्याच्या खेळाचे त्याने जे नियम घातले आहेत ते तो मोडत नाही आणि त्याच्या खेळाचा हा एक नियम असावा कदाचित की बोलवले ते पंचत असत नाही सुट्टीमध्ये भगवंताला आवाहन केल्याने भगवंतामध्ये येणार जसं द्रौपदीची गोष्ट आहे की प्रसंग असा होता की दुःख्यासनीचं वस्त्र फिरत होतं आणि इकडे द्वारकेमध्ये भगवान अस्वस्थ जाण्यामध्ये जेवायला बसले असतात. रुक्मिणी माताजी काय झालं भगवान, असं तुम्ही असे कवरे कवरे का दिसता, काय सांगू तुला, मोठा बाकीचा प्रसंग आहे. अहो तुम्हाला तिथे प्रसंग त्याच्या आयुष्यात बघितलं ऐकलं का कधी आहे, आलं त्या दुःख्यासनाने तिच्या पडद्याला हात घात वस्त्राला हात घातलेला आहे. अरे तुम्ही इथे बसले का, तुम्ही मदतीला काय तिच्या कसा जाणार मदतीला, अजून दातात कलर करून ठेवला नाही तुम्ही. जोपर्यंत भगवान स्वतः सांगतात की जोपर्यंत माझ्या सख्या बहिणीपेक्षा जास्त बहिणीचा पदर जोपर्यंत तुम्ही दातात धरलेला आहे, जोपर्यंत माझ्या कर्तृत्वापेक्षा तिचा स्वतःच्या दातावर विश्वास जास्त आहे, तोपर्यंत मी कसा जाणार नाही तुझं, तिच्या दाताने मला अडवलेलं आहे. तेव्हा ज्या क्षणी ती कृष्ण असं ओरडते त्या क्षणी भगवान नाव मिळतो, ज्या क्षणी दातावरचा विश्वास उडतो भगवान नामाने. तसा ज्या क्षणी आपल्याला भगवंताच्या आधाराचं महत्त्व जास्त वाटतं त्या क्षणी भगवंत जाऊ शकतो. सांगायचं विषय हा आहे की आवाहनं केल्याशिवाय भगवंत येत नाही, हा त्याच्या घेराचा एक नियम असावा. ह्याच्यामुळे ह्या सगळ्या सृष्टीचा तो ज्ञाता आहे, त्याच्यामुळे सर्वज्ञान आहे. तर ह्या अशा सगळ्या मोठ्या 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 व्याख्या आपल्याकडे आत्मज्ञानाच्या केलेल्या आहेत, पण सगळ्यात एक अत्यंत सोपी आणि सुटसुटीत व्याख्या केलेली आहे ती मी फक्त सांगतो की आपण हे अक्षर थांबू. आणि ती व्याख्या कुणी केली असावी आपल्याला कल्पना येणार नाही, बोरवळकर गुरुजींनी केलेली. हा तर बोरवळकर गुरुजींच्या याच्यामध्ये अंतरंगातले काही कार्यकर्ते बसले असताना आपल्या सगळ्यांना माहिती सांगतो की बसलेले असताना त्यांचा अशी एक छोटीशी लढावं लागली बस गंमत म्हणून, किंवा या मोठ्या मोठे आमच्याने ही व्याख्या सांगितली, एकाने गीतेची सांगितली, पण त्याने करून सांगितली, त्यामुळे बारक्या बारकी व्याख्या आत्मज्ञानाची कशी करतात तुम्ही कोणाच्या लक्षात राहील, त्याच्यासाठी आम्हाला चढावं लागू म्हणे. आणि त्याच्यामध्ये गुरुजी जिंकले, कारण गुरुजी हे फार मोठे योगी होते, तुला कळण नाही तसं. तर गुरुजी त्याची व्याख्या अशी केली की अक्षर आम्ही केली की मय न याच्या अशा थोडक्यात अध्यात्म सांगता येईल. हे भगवंता या सगळ्या तुझ्या सृष्टीमध्ये मी आणि माझा अहंकार कुठेही नाही आहे, सगळीकडे आहेच ठीक आहे. त्यामुळे आत्मज्ञान होईपर्यंत मला असं वाटतं की मी बोलतो ना आपण ऐकता, पण आत्मज्ञान झाल्यावर तोच बोलत असतो आणि तोच ऐकत असतो. जानकी देऊन
गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
अज्ञानविनिरान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
जानकी जीवनस्मरण जय जय राम. ठरलेल्या कार्यक्रमात थोडासा चांगल्या दिशेने बदल आपल्याला अपेक्षित होता, कारण आपल्या सर्वांचे प्रिय ज्ञाननाथजी हे इथे येणार आपल्याला निरोप आला होता. त्याप्रमाणे जर ज्ञाननाथजी आज जर आले असते तर आज त्यांच्याच मुखातून आपण हे भगवत श्रवण भगवत कीर्तन भगवत प्रवचन हे ऐकलं असतं, पण काहीतरी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या बेतात काहीतरी बदल झाले असल्यामुळे ते आता काही ते येऊ शकलेले नाही आहे. त्यांनी आपला नेहमीचा पतंजलीचा जो अभ्यास आहे तो आपण इथे चालू करणार आहोत. तर ज्ञाननाथाजीना मी काही सबस्टिट्यूट म्हणून इथे काही बसू शकत नाही आणि सुटेबल सबस्टिट्यूट तर अजिबात नाही, पण आपण जसं म्हणतो बदली कामगार त्याप्रमाणे केवळ त्यांच्या जागी तिथे बसून आपल्याला पुढचा जो सूत्रांचा अभ्यास आहे तो आपण इथून चालू करूया. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण गेल्या वेळेला जिथे आत्मज्ञान इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो, तर ते मी अशा एका रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन थांबलो होतो जिथून दोन रस्ते फुटत होते. तर म्हणून मग भाष्यकारांचे वाटत होते की जसं माऊलींनी म्हटलंय, मोठ्या मोठ्या लोकांना विचारू तसं म्हटलं तर कुठल्या रस्त्याने जावं असं आम्ही सगळ्यांनी कर्वे साहेबांना विचारलं. तर ते म्हणाले, एवढी तरी आत्मज्ञानाच्या पर्यंत आपण आलेच आहोत, तर पतंजलींनी आत्मज्ञान या विषयावर काय म्हटलेलं आहे, तर ईश्वर या विषयावर पतंजलींची काय सूत्र आहेत, ही आपण आता याच्यापुढे अभ्यासायला घ्यावी. आणि आपला जो प्रत्यक्ष अनुमान आगम संकल्प किंवा विकल्प आणि विपर्यय मिथ्याज्ञान ह्या ही जी सूत्र आहे या ही आपण थोड्या काळाने नंतर बघूया. आणि म्हणून त्याप्रमाणे सर्वानुमते आपण आता पतंजलींची जी सूत्रं आहेत ईश्वर या विषयावरची, ती त्याचा थोडासा आपण अभ्यास तसा जमेल तसा पण फक्त एक तासभरच असा करायचा आहे. तर गेल्या वेळेला आपण हसत खेळत पतंजली असं पण म्हटलं होतं, त्याप्रमाणे आपण हसत खेळ थोडासा अभ्यास केला, पण आज ते हसत खेळ असं न म्हणता भजत भजत पतंजली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं भजन करत करत भगवंताचा वर्णनाचा गुणाचा अभ्यास करत करत आपण आपल्याला त्या पतंजलीचा याचा अभ्यास करायचा आहे. तर तत्पूर्वी गेल्या वेळेला आपण जे आकाश पर्यंत आलो होतो, तर त्या आकाशाची थोडीशी जोडणी आणि जुळवणी करून आपण या पतंजलीच्या सूत्राकडे वळूया. कारण गेल्या वेळेला आपण तिथे अर्धवट जिथे येऊन थांबलो की आकाश आणि चैतन्य, आकाशामध्ये चैतन्याची व्याप्ती आहे तिथपर्यंत आपण आलो होतो. तर त्या दृष्टीने इथे पहिलं जे सूत्र आहे, दुसरं म्हणजे असं योगावनी शास्त्रण हे पहिलं, आणि दुसरं योग हा चित्तवृत्ती निरोध आहे. इथे जी इथे चित्त हा जो शब्द आहे, या चित्त शब्दाचा इथे कसा संबंध लागतो आणि लागण्यासारखा आहे का, हा आपण थोडक्यात बघूया. इथे चित्त असं त्यांनी जेव्हा म्हटलंय, तेव्हा इथे चित्त या शब्दाचा असं पतंजलींच्या दृष्टीने अंतःकरण असतात. अंतःकरण म्हणजे आपले इंद्रिय, ही बाकीची आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही बाह्यकरण आहे, आणि चित्त हे अंत असलं करण आहे. कारण त्या चित्तामध्ये चैतन्याचं सर्वव्यापक चैतन्याचं सर्व प्रकाशक चैतन्याचं प्रतिबिंब पडत असतं, आणि त्या प्रतिबिंब हे प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठीची बुद्धी ही चैतन्य आणि जड अशी मिश्रित असते, आणि त्यामुळे त्या प्रतिबिंबामध्ये बुद्धी कार्य करत असते. असं आपल्याकडे अशा ज्ञानाचा भाग असल्यामुळे शास्त्रीय ज्ञानाचा ते चित्त ह्या शब्दाचा त्यांनी अंतःकरण आत्म इंद्रिय असा शब्द वापरलेला आहे. कारण याच चित्तामध्ये सदा द्रष्टी स्वरूपे अवस्थान असं म्हटलं आहे. हे चित्त जेव्हा मोकळं होईल, या चित्तामध्ये दृष्टींचा निर्माण होणारा चित्त जेव्हा निरळ होईल, त्यावेळी हे चित्त चैतन्याप्रत जाणार आहे. तर म्हणून इथे चित्त या शब्दाचा अर्थ अंतःकरण असं धरायचं आहे. आणि अंतःकरण आपल्या शास्त्रामध्ये अंतःकरण पंचक असं म्हटलेलं आहे. पंचक कशासाठी म्हणायचं, इथे जशी पंचमहाभूत आहेत तसं इथे अंतःकरण पंचक असावं. म्हणजे इथे आपण त्याचं साम्य लक्षात घ्या की जडवस्तू ज्या आहेत त्या जडवस्तूमध्ये जडवस्तूचे भाग म्हणून पंचमहाभूत असे म्हणते. आता इथे भूत का म्हटलं याचं सुद्धा सहज इथे संदर्भाला म्हणून सांगतो. भूभव हे संस्कृत क्रियापद आहे. भूभव म्हणजे होणे, आणि अस्थि म्हणजे असतो, अस्मि म्हणजे मी आहे, अहम अस्मि म्हणजे मी आहे, तर आणि भवती म्हणजे होतो असं तिथे हे. तर त्याच्यामुळे अस्मि आणि भवती, अस्मि म्हणजे अस्तित्व आणि भवती म्हणजे काहीतरी घडतं, तर म्हणून भूत म्हणजे घडलेलं. आता इथे लक्षात घ्या, ज्ञानाच्या वृत्तीच्या संदर्भामध्ये ज्या क्षणी आपल्याला त्या जडवस्तूचं ज्ञान होतं आणि पुढच्या क्षणी ते घडलं असं सांगते ना, म्हणून त्याला भूत असं म्हटलेलं की जे झालेलं जे घडलेलं आहे म्हणजे जेव्हा सृष्टीच्या निर्मात्याने ते करून ठेवलंय त्याच्यानंतर ते घडलेलं आहे, ते भूतकाळात घडलेलं आहे. हा भूतकाळ दाखवण्यासाठी आपण त्याला भूत आणि महाभूत प्रचंड स्वरूपात असल्यामुळे महाभूत असं म्हणतो. पंचमहाभूत इथे भूत शब्दाचा अर्थ घडलेलं झालेलं आणि आपल्याला ज्ञानवृत्तीत दुसऱ्या क्षणी ते समजतं ते घडलंय म्हणून. लक्षात घ्या, ज्या क्षणी मला ज्ञान होतं त्याच्या पुढच्या क्षणी मला ज्ञान घडलंय समजतं. त्या क्षणी फक्त ज्ञानच होत असतं, ज्ञानाची वृत्ती फक्त होत असते आणि पुढच्या क्षणी मला हे ज्ञान झालं हे बुद्धीमध्ये ही वृत्ती निर्माण होते, तर म्हणून त्याला भूत असं म्हटलेलं. पंचमहाभूत एका बाजूला आणि त्याच्याच जोडीला जिथे चित्त किंवा चैतन्य आहे, जिथे चैतन्य प्रकाशित होतं, प्रकाशित होण्याची क्रिया इथे असं चित्त, त्याला अंतकरण पंचक कसं म्हटलेलं आहे. तर हे अंतकरण पंचक असं का म्हटलं,
तर हे एकच अंतकरण जरी असलं तरी प्रसंगानुसार वेळेनुसार किंवा त्याच्या गुणधर्मानुसार ते वेगवेगळे पाच कार्य करत असतात. म्हणून त्याला असं म्हटलं की आपल्याकडे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पाचवं या सगळ्याचं जेव्हा अन्य असेल, या सगळ्याचा जेव्हा अभाव असेल तेव्हा त्याची पाचवी अवस्था. जसं सगळ्या जडवस्तू आणि शक्ती याचा जेव्हा अभाव असेल तेव्हा तिथे आकाश असतं आणि ते आकाश जसं चैतन्याने आपल्याला असतं त्यावेळेला फक्त आपल्या बुद्धीला ते चैतन्य कळत नाही त्यामुळे आपण काही नाही असत नाही. इथपर्यंत आपण गेलेलो झालो होतो. तर इथे अंतःकरण पंचकामध्ये पाचवी अवस्था नेमकी हीच आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पाचवी अवस्था चैतन्य म्हटलेलं आहे. या चारी गोष्टींचा जेव्हा अभाव असेल, चारी त्याचे गुणधर्म जेव्हा सांगतील तेव्हा ती का ते ही काय असते, चित्त काय असते. म्हणून ते अंतःकरण एखादं जरी चित्त म्हटलं तर त्यातले मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चैतन्य असं अंतःकरण प्रत्येक पंचक असं म्हटलं आणि प्रत्येकाची त्यांनी त्याच्या गुणधर्मानुसार व्याख्या केली होती. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रामध्ये या शब्दांचा जो अर्थ आहे तो आपण आता बघू. म्हणजे इतर वेळी जेव्हा आपण त्या अर्थामध्ये जेव्हा बदल करू तर तो का केला हे आपल्या लक्षात येईल. इथे व्यावहारिक ज्ञानाच्या संदर्भात चार शब्द वापरलेले आहेत. व्यावहारिक ज्ञान, अनुमान ज्ञान आणि आगमज्ञान हे जे आहे, जे गेल्यावेळी आपण व्यावहारिक ज्ञान, त्याच्यानंतर विशिष्ट ज्ञान, स्पेशलाइज नॉलेज, त्याच्यानंतर प्रातिभज्ञान आणि शेवटी आत्मज्ञान. तसं पहिले चार भाग जे चित्ताचे आहेत हे पहिल्या तीन ज्ञानासाठी आहेत. त्याच्यामुळे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार अंतःकरणाचे भाग निर्माण केले आहेत आणि हे जेव्हा नसतील, जेव्हा आत्मज्ञान असेल तेव्हा तिथे जसं आकाश चैतन्याने भरलेलं आहे तिथे इथे चित्त साक्षात चैतन्य हे आपण तिथे लक्षात घ्यावं हा मुद्दा. म्हणून त्याची व्याख्या त्यांनी असं केलं की संकल्प विकल्पात्मकून म्हणून की जे अंतःकरण जेव्हा संकल्प किंवा विकल्प करत असतं तेव्हा त्याला मन असं म्हणतो. त्याच्या गुणधर्मानुसार त्या अंतःकरणाला आपण त्यावेळी मन असं म्हणतो. संकल्प आणि विकल्प म्हणजे काय? तर जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीवर ती कशी असावी, कशी असली असती तर बरं झालं असतं अशा तरी जेव्हा आपण कल्पना लढवतो तेव्हा त्याला संकल्प आणि विकल्प म्हणतात. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की संकल्प आणि विकल्प हे नेहमी भविष्यकाळ संबंधी असतात. कारण का? तर भविष्यकाळ हा आपल्याला अज्ञात आहे पण आपल्या भूतकाळाच्या अनुभवावरून तो आपण कल्पनेने कसा असावा असं जेव्हा ठरवायला लागतो तेव्हा आपण त्याच्यावर कल्पना करायला लागतो आणि त्याच्यामुळे याला संकल्प आणि विकल्प असं म्हटलेलं. संकल्प विकल्पात्मक म्हणा म्हणजे इथे असं घडलं असेल काय, तर कसं घडलं असेल, तर दोन्हीमध्ये दुसरं काही घडलं असेल, भविष्यकाळामध्ये काय घडलं, काय घडलं असेल. म्हणजे इथे आपण असं म्हणू की जिथे जी गोष्ट वर्तमान काळात आपल्याला अज्ञात आहे त्याच्याविषयी मी कल्पना करतो किंवा जो भविष्यकाळ मला अज्ञात आहे त्याच्याविषयी मी कल्पना करतो. मी भूतकाळाविषयी कधी कल्पना करत नाही कारण भूतकाळाचं मला ज्ञान आहे, ती ज्ञात वस्तू आहे, ज्ञात अवस्था आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी संकल्प विकल्प होत नाही. भूतकाळातून ज्ञान कृतीतून त्या भूतकाळातून आपल्याला ज्ञान मिळत राहतं, त्या वस्तूची ओळख पडते आणि त्याच्यामुळे त्याच्याशी आपण व्यवहार करू शकतो. पण संकल्प विकल्पात्मक म्हणून हे म्हटल्यामुळे संकल्प विकल्प हे देशाच्या अनुषंगाने ज्याचं मला ज्ञान नसेल. उदाहरणार्थ की समजा माझा मुलगा आज उत्तर काशीला काहीतरी कार्यक्रमासाठी गेला आहे, तर त्या मुलाची आई आज घरी इथे बसली असताना माझा मुलगा आता काय करत असेल, माझी आपण कारण विचार करा, तर काही इतर कामात मग्न असेल, तो रात्री मी जेवला असेल का, त्यांनी सकाळपासून व्यवस्थित त्याचे कार्यक्रम सगळे व्यवस्थित झाले असतील का आणि मग त्याला आईची आठवण येत असेल का. हे सगळे वर्तमान काळातले देशनिरपेक्ष म्हणजे त्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही शरीराने म्हणून ते मनाने गेलेले आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी तो ती जो विचार करते याला संकल्प विकल्प म्हणतो. किंवा तो आल्यानंतर तुम्हाला कशी कशी भारी प्रेमाने हा विचार जेव्हा तुझ्या मनात येतो तेव्हा तो संकल्प असतो किंवा विकल्प असतो कारण तो भविष्य काळाचा आहे. म्हणून संकल्प विकल्पात्मक मनमसन. त्याच्यानंतर चिंतनम एखादा विषय तुम्हाला जर अभ्यासासाठी हवा असला तर त्या विषयाचा आपण जरा थोडा मुळापासून जर अभ्यास करायला असं ठरवलं तर त्यासंबंधी आपण जे काही विचार करतो त्याला ते विचार करणाऱ्या अंतःकरणाला चिंतनम चित्तम त्या अंतःकरणाला चित्ताचं म्हणतो. म्हणजे एखाद्या विषयासंबंधी सलग लॉजिकली विचाराची तर्काची साखळी पकडून असं जेव्हा चिंतन होतं की जे मग आपल्याला गाडीत कर्वे साहेबांच्या तोंडून ऐकायला मिळतं 25 वर्षाच्या प्रगाढ अभ्यासानंतर आपल्यासाठी, त्याला चिंतन म्हणा की एखाद्या विषयाचं सतत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला चिंतनम तू चित्तम असं म्हणायचं आणि आपल्याला ते ऐकायला मिळतं वाढून. तर हा त्या चिंतनाचा एका माणसाचा फायदा असतो. तिसरा प्रकार मन बुद्धी, आता बुद्धीचा तिसरा भाग आहे, मन चित्त बुद्धी. बुद्धी म्हणजे नित्यात्मिका बुद्धी, की जेव्हा संकल्प चिंतन ह्याच्यातून जेव्हा निश्चित काय करायचं हे जेव्हा ठरलं जातं तेव्हा त्या अंतकरणाच्या गुणधर्मानं बुद्धी असं म्हणतं. म्हणजे ती जी सगळ्या ज्ञानांच्या वृत्तीची जोडणी किंवा जुळवणी किंवा संदेश पाठवणी शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळं कार्य बुद्धी करत असते आणि तिला जेव्हा निश्चय होतो अमुक गोष्ट करायची तेव्हा त्याला बुद्धी म्हणते. जेव्हा मी एखाद्या गरम वस्तूवर हात ठेवतो किंवा आपल्या तव्यावर हात ठेवतो चुकून किंवा मला कच्च्या वस्तूमध्ये बुद्धी नाही निश्चित ज्ञान झालं असतं हा हात मागे घ्यायचा आहे म्हणून ते निश्चयात्मका बुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं तीन कामं झाल्यानंतर मग जे आमचे अहंकार पुढे येतात हे सगळं आपलं भांडवल आहे असं सांगायला, की अगदी साधी साधी अहंकाराची आपल्याला व्याख्या करायची असेल तर सगळं ईश्वराचं आपल्याला जे देणगी स्वरूपात म्हणून जे काही धन मिळालेलं आहे त्याला आपण ठेवलेलं अनंत म्हणतो. की अनंतानी माझ्यासाठी काय काय ठेवलं आहे, तसं एखाद्या प्रेमळ बापाने आपल्या मुलासाठी काय काय ठेवलं आहे त्या मुलालाही माहीत नसतं. तसं त्या अत्यंत प्रेममय प्रेमाच्या महासागरांनी आपल्यासाठी काय ठेवलं आहे हेसुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. तर ठेवलेले आनंद असं म्हणतो आपण. तर याच्यामध्ये हा जो हे जे भगवंतांनी आमच्यासाठी देणगीच्या स्वरूपात डोनेशन काहीही मला त्याच्याबद्दल फरक नकोय हे तुला घेऊन जा म्हणून जे दिलेलं आहे हे सगळं अहंकार माझंच आहे असं म्हणायला लागतं. म्हणजे भगवंताच्या या अमोल देणगीचं रूपांतर स्वतःच्या कर्तृत्व करण्याची किंवा या फक्त अहंकाराकडे आहे. म्हणून एवढं सगळं बुद्धीने केल्यानंतर मग तो म्हणतो अहम करो मी इथे अहंकार हे सगळं मीच केलं बरं का, संकल्प करून मीच केले त्याचा निश्चय मीच केला त्याच्या चिंतन मीच केलं अहम करो मी इथे अहंकार. पण या अहंकाराचे सुद्धा आपल्या शास्त्राने दोन भाग केलेले आहेत. तर दुसरा भाग हा व्यावहारिक ज्ञानात बसत नाही पण मूळ भगवंताच्या मूळ संकल्पामध्ये जेव्हा अहंकाराची निर्मिती झाली शुद्ध स्वरूपाचा अहंकार म्हणून जे म्हटलंय ते मी ते जाता असं फक्त सांगतो. आणि त्याच्यामध्ये आता त्याची व्याख्या पंचदशीमध्ये ही विद्यार्थी सांगणी केलेली आहे की परिपूर्ण हा परात्मा अस्मिन देहे विद्याधिकारिणी बुद्धे हे साक्षीतया स्थित्वा पुरण अहम देते. परिपूर्ण परात्मा असा ह्या शरीराच्या या बुद्धीमध्ये विद्याधिकारिणी म्हणजे अविद्याचे जिचा नाश पावलेला आहे आणि विद्याचे प्रस्थापित झालेले अशी जी बुद्धी आहे त्याला पातंजली नृत्याची ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि ऋतंभरा प्रज्ञा म्हणण्याचं कारण त्या प्रज्ञेला नेहमी सत्यज्ञान होत राहतं म्हणून ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलं. अशा बुद्धीमध्ये साक्षीतया साक्षीभावाने जो स्थित असतो पण त्या बुद्धीकरता मर्यादित असतो म्हणून त्याला अहंकार होतो. पण या शुद्ध स्वरूपाच्या अहंकाराचं आपल्या चबल स्वरूपाच्या अहंकारामध्ये ज्याला मलिन असं म्हणतो आपण की ज्याच्यामुळे हे चित्त मलिन होतं आणि साधनेने ते शुद्ध करायला लागतं तर या मलिन स्वरूपाच्या अहंकाराचं रूपांतर अहम करो मी असं म्हणजे हे सगळं मीच करतोय हे सगळं माझंच कर्तृत्व आहे. आणि विशेषतः कुठल्याही साध्या गोष्टीला स लावण्याचं काम त्याचं म्हणजे आपण नंतर असं करतो पण मी केलं म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणून मीच केलं कशा लावण्याला पाहिजे तर दुसऱ्या थोडा येत नाही का पण नाही ते मीच केलं त्यामुळे स लावण्याचं त्याचं खास खास कामगिरी आहे त्याची खास किमया आहे की कशा कुठल्याही गोष्टीला स लावणे तर हे अहम करू मी ते अहंकार. आणि पुढे पाचवा जो भाग आहे की या चारी गुणधर्म ह्या चित्ताचे किंवा अंतःकरणाचे जेव्हा नसतात मग ते क्षणभर असोत किंवा काही काळ असोत तर म्हणजे क्षण आणि काळ याला महत्व नाही त्या नसण्याच्या अवस्थेला तिथे त्याला ते काही जेव्हा नसतात त्या चारी गोष्टीचा जेव्हा अभाव असतो तेव्हा तिथे जसं आकाश असतं तसं इथे चैतन्य असतं. आणि त्या चैतन्याची व्याख्या महर्षी व्यासाने जी आपण पहिल्या दिवशी ऐकली ती आहे की चित्तस्य सार्वभौम धर्म हा भूमी सार्वभौम धर्म त्यांनी जे म्हटलं आहे ही पाचवी अवस्था त्यांनी सांगितलेली आहे की सगळी भूमी जी माझ्या स्मृतीच्या आवाक्यात आहे जी ही मुळीची आहे काय निघायची नाही आय कॅनॉट इमॅजिन आय कॅनॉट ड्रीम अशा अशी सगळी जी काही ही आहे भूमी आहे ती सगळी चित्त जागू शकतं. आणि हा अनुभवाचा भाग आहे
ज्याला अनुभव येईल तो त्याच्यावर अथॉरिटीने सांगू शकेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी असं म्हटलं होतं की आत्मज्ञान हे ज्ञानी माणसांवर अचंद लहान नाही, एखादा लंगुटी लावणारा माणूस सुद्धा सांगू शकेल. पुढे काय आहे, ज्याला त्या चैतन्याचा अनुभव आला असेल आणि सर्वव्यापीचा अनुभव आला असेल तोच सांगू शकेल. बाकी जे माझ्यासारखे फुकट बडबड करतील पातंजलावर, तेव्हा सांगायचा भाग त्यातला असतात की हे पाचवा जो भाग आहे, जेव्हा चित्त सर्व व्यापून राहतं तेव्हा त्याला आपण चैतन्य असं म्हणतो. म्हणून हे अंतःकरण पंचक असं झालेलं आहे. म्हणून त्या योगा चित्तामध्ये योगा म्हटल्या चित्त शब्द आपण फक्त भेटलेला आहे. तर पतंजलीने ज्ञानाची वृत्ती जिथे जिथे उठते त्याला त्या ज्ञानवृत्तीच्या उठण्याचं जे काही घर आहे त्या घराच्या पहिल्या चार अवस्थेला त्यांनी चित्त असं म्हटलेलं आहे. आणि हे आपलं घर जेव्हा भिंती मोडतो आपण, जेव्हा विश्वजी माझे घर होतं, तेव्हा या चित्ताच्या मर्यादितपणाला आणि मन बुद्धी चित्त अहंकाराला याच्या भिंती जेव्हा मोडतात सगळ्या, तेव्हा ते संपूर्ण चैतन्य व्यापून राहतात. तदा प्रस्तुत करून त्या अवस्थानं हे पुढे सांगितलं. तर म्हणून हे अंतःकरण पंचकाचं इथे म्हणतं असं. म्हणून निरोध शब्द जेव्हा वापरतात तेव्हा त्याच्यासाठी हे पहिल्या चार वृत्ती ज्या उठतात त्याचा निरोध किंवा अभाव हा अभावही आला. तर इथे सर्वे साहेबांनी परवा गाडीत म्हटल्याप्रमाणे अभावाचे चार आपल्याकडे व्याख्या केल्या आहेत. त्याही मी आता सांगतो, कारण आपल्याकडे अभाव हा जो शब्द आहे हा अभाव म्हणजे तिथे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा प्रभाव आहे हा त्याचा अर्थ आहे. या विशिष्ट वस्तूचा जरी अभाव असला तरी माझ्या ज्ञानेंद्रियाला जो अभाव आहे असं वाटतो, पण माझ्या ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा मला कुठे माहिती आहेत. त्यामुळे माझ्या ज्ञानेंद्रियाच्या मर्यादेच्या पलीकडे असं जे काही असेल त्याचा तिथे प्रभाव नक्की असतो पाहिजे. म्हणून तर आपण हा कशाच्या ठिकाणी चैतन्य असं म्हणतो, या चित्ताच्या ठिकाणी चैतन्य असं म्हणतो. तसं हे अभावाचे त्यांनी चार भाग केलेले आहेत तेही मी आता सांगतो. आपल्याकडे हा अभाव ज्याला म्हटलं आहे म्हणजे भाव आणि अभाव, त्याच्यामध्ये आपल्याकडे मुळापासून जर अभ्यास करायला सुरुवात केली तर वस्तूचे काही सहा गुणधर्म आहेत असं लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या असंही लक्षात आलं बरं का की एखाद्या वस्तूचा भाव हा जसा माणसाला कार्यान्वित करू शकतो तसा एखाद्या वस्तूचा अभावही कार्यान्वित करू शकतो. मला पाणी पाहिजे असं म्हणजे तिथे पाणी नसेल तर पंडित रमेश नदी पाणी घेऊन येतील. म्हणजे पाण्याचा अभाव ह्याने ह्या अभावाने त्याने कार्यान्वित केलेला आहे. जसं आपल्याकडे पैशाचा अभाव असला की आपण वर्षांमध्ये ओव्हरटाईम करतो, तर एखाद्या गोष्टीचा अभाव सुद्धा माणसाला कार्यान्वित करू शकतो हे त्यांनी हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अभाव या व्याख्येचा अभ्यास करायला सुरू असतो. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे अभावही चार प्रकारचे आहेत. ते कुठले कुठे नाही प्राक अभाव, प्रभूचा अभाव, त्यावेळी त्यात कुठलं तर करेक्ट करा, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. म्हणजे कसे की प्राक अभाव म्हणजे एक समजा आपल्या शरीराचं उदाहरण घेऊ, जे जड आणखीन चैतन्य ज्याचा मिश्रण आपली बुद्धी आहे म्हणून त्याचं आपण उदाहरण घेऊ की ह्या शरीराच्या अवस्था कशा असतात. तर माझं शरीर घेतलं तर जन्माच्या अगोदर हे शरीर होतं का, माझ्या वासना देहाने हे शरीर धारण केलं म्हणजे ह्या शरीरामध्ये माझ्या वासनादेहाने प्रवेश केला आणि त्याच्यामुळे माझ्या वासनादेहाच्या दृष्टीनं जर विचार केला ज्याला आपण मी म्हणत होत्यात म्हणजे माझ्या दृष्टीने विचार केला तर या शरीराचा शरीर निर्माण व्हायच्या अगोदर अभाव होता. त्याच्यामुळे त्याला प्राक अभाव म्हणायचं, प्राक म्हणजे पूर्वीचा. म्हणजे आत्ता जे माझं शरीर दिसतंय आणि एवढं बडबड करतं आहे रिकामे तोंड कधी बडबड असं गांधीजींचाही सांगितलं होतं, तर त्याच्यामुळे ह्या माझ्या शरीराचा जन्माच्या अगोदर अभाव होता त्याला प्राक अभाव म्हणायचा. नंतर हे शरीर कालांतराने नाश पावणार आहे. कारण त्यांनी म्हटले म्हणजे शरीराची व्याख्या कशी आपल्याकडे शरीरातही तत्शरीर की ज्याचा नाश पावणार आहे, ज्याच्यात बदल होऊन नाश पावणार आहे, जे वृद्धत्वाकडे झुकून नाश पावणार आहे नॉर्मल गोष्टीने त्याला शरीर म्हणायचं. आणि देह कशाला म्हणायचा, दह्यते सहा देह ज्याचं दहन होणार आहे तो देह. म्हणून एखादा देह असा भाग्यवान असतो तुकाराम महाराजांचा सरळ बंद कारण त्याचा देह चैतन्यमय झालेला असतो. म्हणून तेव्हा आपल्या सगळ्यांचे देह दह्यतेचा हा देह असा असल्यामुळे माझा देह किंवा माझं शरीर हे कालांतराने नाश पावणार आहे. नाश पावल्यानंतर ते शरीर असणार नाही. तेव्हा त्या अभावाला शरीराच्या त्या अभावाला प्रध्वंसा अभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या प्राक आणि पूर्वीचा. या शरीराच्या पूर्वीचा जो अभाव आहे त्याला प्राक अभाव म्हणायचं, त्याचा ध्वंस म्हणजे नाश झाल्यानंतर जो शरीराचा अभाव असणार आहे त्याला प्रध्वंसा अभाव असं म्हणायचं. क्लिष्ट होत नाही आहे ना, समजते ना. तिसरा जो अभाव आहे
की मी आता याकडे इथे काहीतरी बसून बोलतोय पण माझं शरीर घरी आहे का? नाही आहे. त्यामुळे माझं शरीर जर इथे असेल तर माझ्या शरीराचा अभाव इथे नाही आहे हे लक्षात घ्या. ज्याला अन्योन्य अभाव असं म्हटलेलं आहे पण लक्षात समजायला किचकट आहे. अन्योन्य अभाव म्हणजे एक अन्य जर भाव असेल तर उरलेला अन्य अभाव असत नाही. आणि माझं शरीर या इथे आहे त्यासाठी माझ्या शरीराचा अभाव इथे नाही आहे. आणि माझ्या घरच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं माझ्या शरीराचा अभाव तिथे आहे त्यामुळे माझं शरीर नाही आहे. त्यामुळे शरीर असलं की त्याचा अभाव नसतो आणि अभाव असला की शरीर नसतं. म्हणून त्याला अन्य अभाव असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर अत्यंत अभाव. समजा या पतंजलींच्या अभ्यासाने समजा पुढे मागे मला चिंतेच्या झाडाला जेवढी छान आहे त्याच्यानंतर त्या समजा मुक्ती मिळाली भगवंताच्या कृपेने तर त्यावेळी मला शरीर असणार नाहीये. त्यामुळे त्यावेळच्या अवस्थेत माझ्या शरीराचा जो अभाव असेल तो अत्यंत अभाव असेल आणि कधीही ते निर्माण होणार नाही. माझ्या दृष्टीनं भगवती इच्छा असेल तरच ते निर्माण होईल एवढी होणार नाही. म्हणून ते चार अभाव जे सांगितले प्राग पुन्हा रिपीट करतो मी. प्राग अभाव आणि एखादी गोष्ट असण्याच्या पूर्वीचा अभाव, दुसरा प्रध्वंसा अभाव म्हणजे नाश झाल्यानंतर जो असलेला अभाव तो प्रध्वंसा अभाव, तिसरा अभाव म्हणजे एक गोष्ट असताना तिचा अभाव असत नाही म्हणजे तिच्या अभावाचा अभाव आहे आणि गोष्टीचा अभाव असेल तर गोष्ट असत नाही. हा अन्य अभाव म्हटलेलं तर अन्य अभाव म्हटलेलं आहे. आणि अत्यंत अभाव म्हणजे त्या ठिकाणी ती वस्तू संभवत नाही कारण ती पुन्हा तिथे येऊ शकणार नाही म्हणून त्याला अत्यंत अभाव असं म्हटलं. तर हा निरोध या शब्दाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अभावाचा जो भाग येतो तो ह्या प्रकारचा. म्हणजे आपण त्या दिवशी आपण वृत्ती म्हणताना बघितलं की वृत्तीच्या अगोदर प्राक अभाव असतो. वृत्ती निघून गेली की याचा प्रदोष अभाव असतो. वृत्ती असताना वृत्तीच्या अभावाचा अभाव असतो आणि चित्त चैतन्य म्हणून तो अत्यंत अभाव असतो. हे चार अभाव जे आहेत या संदर्भामध्ये त्यांनी तिथे सांगितलेले आहेत. म्हणून चित्तवृत्ती निरोध हा जो प्रकार आहे त्यातलं चित्त म्हणून ते काय सांगितलं आणि अभावाचे प्रकार म्हणून सांगितलं अंतकरण पंचक हे आपण आता मगाशी बघितलं. आता इथपर्यंत आल्यानंतर हा आपला गेल्या वेळचा विषय जो होता त्याच्या संदर्भात ते सांगितलं. आता आत्मज्ञान गेल्या आपण आत्मज्ञानाची जी काही आपण अनुमान आणि आगमन या दृष्टीने गेल्या वेळी जो काही अभ्यास केला त्या विषयावर भगवान पतंजलींचं काय होतं आहे त्यांनी याच्यावर काय सांगितलं आहे ही सूत्र आपण आज बघू. आणि या सूत्राची जेवढी होतील मग एखादी अर्धसुद्धा होईल किंवा एखादी शब्दसुद्धा होईल तेवढी आपण आज बघण्याचा प्रयत्न करू तासाभरामध्ये. त्यांनी आता थोडीशी याला साखळी जोडायला पाहिजे की हे जे चित्तवृत्ती निरोधाचं जे काम आहे मी पण पाहिजे तुम्हीच काय म्हणून आजचा भाग असं केवळ पातंजली नसल्यामुळे थोडासा एखाद वेळी तो जड होईल. पण कुठेही जर तुम्हाला असं वाटलं हे क्लिष्ट होत आहे किंवा अवघड होत आहे ते आणखी मला सांगा मी आपण आणखीन ते आणखीन सूक्ष्मात जाऊन बघण्याचा प्रयत्न करू. हा जो चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे निरोध शब्दाचा आपण एक अभाव हा शेवटचा अर्थ बघितला पण तत्पूर्वी तो अभाव व्हायच्या अगोदर जो काही अगोदरचे जे काही आपण चार भाग बघितले मन बुद्धी चित्त अहंकार चैतन्य हे अगोदरचे चार भागाच्या दृष्टीने सुद्धा वृत्तींचा निरोध होण्याच्या अगोदर ज्या काही क्रिया आहेत म्हणजे प्रथम त्या वृत्ती स्लो डाऊन करणे सावकाश परीक्षणाला योग्य निरीक्षणाला योग्य अशा तऱ्हेने करणे जसं आपण आपल्या टीव्हीवर बघतो ना एखादा पटकन आऊट झाला की त्याला ते काय म्हणतात ते फ्लॅशबॅक किंवा जे काय स्लो मोशन किंवा ॲक्शन रिप्ले तसा ह्या आपल्या ठिकाणी दिसणाऱ्या वृत्तींचा ॲक्शन रिप्ले करून प्रथम त्याचं निरीक्षण करणे निरीक्षण केल्यानंतर त्याचं थोडंसं परीक्षण करणे मग परीक्षण आणि निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या वृत्ती क्लेशयुक्त आहे का क्लेशमुक्त आहे ज्या क्लेशमुक्त असतील त्यांना पुढे सोडून देणे ज्या क्लेशयुक्त असतील त्यांना थांबवणे त्यातले क्लेश काय आहे ते पाहणे आणि क्लेश काढून टाकण्याचा प्रयत्न करणे हे सगळं निरोध्या शब्दामध्ये आहे. त्या दिवशी कर्वे साहेबांनी आपल्या प्रॅक्टिकल जे काही सांगितलं गाडीमध्ये की विचारावर विचार लादून त्याच्यात आणखी काही निर्माण करणे आणि ते विचारही सोडायचा प्रयत्न करणे जसं जॉर्ज वॉशिंग्टनची कुऱ्हाड होती ना की जे जंगल आहे त्या जंगलात त्या जंगलामध्ये एक खांदी काढायची त्याचीच कुऱ्हाड करायची आणि ते जंगल सोडत सुटायचं तसं हा निरोध या शब्दाचा हा जो भाग आहे हा पुढे सविस्तरपणे आपण बघणार. आपल्याला जर या सगळ्यांना वेळ मिळाला जो मिळणं मला कठीण दिसत आहे तर तो मिळाला तर बघूच आपण की हे प्रॅक्टिकली कसं करायचं आणि सामान्य माणसाला हे कसं करता येईल त्याचं जर ढोळकपणे त्यांनी केलं तर त्याच्यानंतर हा निरोध हा जो बघितला आपण हा निरोध दोन प्रकारे करता येतो असं त्यांनी सांगितलं. एक अभ्यास वैराग्य अभ्यास निरोध म्हणजे एकतर अभ्यासाने करता येतो किंवा वैराग्याने करता येतो. आता जर वैराग्य हा जो शब्द वापरला तो द्वेष जो आपला आहे राग आणि द्वेष हे त्याने अविद्या असणारा राग द्वेष अभिनय तर या राग शब्दामध्ये राग आणि द्वेष दोन्ही त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे वैराग्य म्हणजे राग आहे की राग आणि द्वेष ज्याच्यापासून निर्माण होत नाही ज्याच्यामुळे निर्माण होत नाही त्याला वैराग्य आहे. तर हे अभ्यास आणि वैराग्य ही दोन ही जे जोडगोळी आहे ह्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विरोधाचं काम करता येतं. पण हे सगळं करताना मग पुढे त्यांनी त्याचे ते प्रकार सांगितले त्याच्या व्याख्या सांगितल्या अभ्यासाची व्याख्या आहे वैराग्याची व्याख्या आहे आणि हे सगळं करत असताना पुढे 23व्या सूत्रात जेव्हा ते येतात तेव्हा ते इथे सांगतात की एवढं सगळं जर कुणाला करणं शक्य नसेल तर त्याला दुसरा ऑल्टरनेटिव्ह सांगितलेला आहे जो सामान्य संसारी माणसाला अत्यंत उपयुक्त आहे. ते असं म्हणतात की हे सगळे तंत्रज्ञान समाजाचे चार प्रकार सवितर्क सविचार सानंद सास्मित वगैरे वगैरे पुढे सगळं ते त्यांनी अगदी याच्या विस्ताराने सांगितलेले आहेत सगळे ते 22व्या सूत्रापर्यंत तिथे आल्यानंतर ते म्हणतात की हे सगळं तुम्हाला असं तरी करता येईल किंवा दुसरा मार्ग सामान्य संसारी माणसासाठी सांगितलेला जो असा की ईश्वर प्रणिधानात वा आणि त्यांच्या सवयीप्रमाणे पुढच्या क्षणी ईश्वराची व्याख्या करतात. ते भगवान पाणिनीच्या ते घराण्यातले असल्यामुळे पाणिनीनं भगवान का म्हणतात हे आपल्याला माहितीये की त्यांच्यासमोर वाघ जरी आला व्याकरणकार तरी ह्या गेलेली सहा व्याघ्रा असं म्हणे पण व्याघ त्याला खाऊन मोकळा झाला पण त्याला मात्र भगवान हे पण काय झालं आपलं त्याच्यावर. तसं भगवान पतंजलीने त्याची पुढची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की क्लेश कर्म विपाक आशय अपर अमृत हा पुरुष विशेष हा ईश्वर. म्हणजे आता आपल्याला हे सगळं बघणं आलं त्याच्या ज्या व्याख्या आहेत चार पाच त्यांनी म्हणून दाखवतो सुरुवातीला त्यांनी ईश्वराची व्याख्या क्लेश कर्म विपाक आशय अपर अमृत हा म्हणजे हे ह्या ज्या ह्या ज्या चार स्फोटक आहेत हँड्यू विथ केअर क्लेश कर्म विपाक आशय ह्याच्या अपर म्हणजे कोणी करता बरं का आणि अमृता म्हणजे ज्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही ज्याच्या पंचपशी सुद्धा जाऊ शकत नाही मंडळी अस्पर्श म्हणजे अमृत स्पर्श न केलेला असा पुरुष विशेष जो कोणी आहे पुरुषोत्तम आहे त्याला ईश्वर म्हणायचं. पुढे त्याच्या गुणधर्म सांगतात की तत्र सत्य निरतिशयम सर्वज्ञ बीजम की एवढी त्यांनी सृष्टी इतक्या विलक्षण प्रतिभेने तयार केलेली आहे की त्याला सर्वज्ञ म्हणण्यापैकी आपल्याला गत्यंतर राहत नाही. असे कित्येक पुरावे आपल्याला कर्मचार देऊ शकतील मेडिकल डिपार्टमेंटचे असल्यामुळे आणि आपल्याला वेळ असतो आपण तिचा अभ्यास करू शकतो सावकाशी नंतर सवडीने. तर सत्य सर निरतिशय निरतिशय म्हणजे असं की ज्याला कुठलीही तुलना नाही अतुलनीय अतिशय म्हणजे थोडं आणि अतिशय अशी आपण सापेक्षने व्याख्या करतो हे थोडा आणि अतिशय पण हे त्याच्याही पलीकडे जातं निरतिशय सर्वज्ञ बीजम त्याच्यामुळे आणखीन पुढे सांगतात ते की स एष सर्वेषाम अपि गुरु म्हणजे स एष पूर्वेषाम अपि गुरु म्हणजे हा सर्वांचा गुरु आहे आणि पूर्व म्हणजे पहिला जो माणूस आहे त्याचा तो गुरु आहे आणि शेवटचा जो माणूस असणार त्याचाही तो गुरु आहे बरं का. आणि हा गुरु कसा हे ते पुढे सांगा की कालेनं न अनवच्छेदात ह्याला काल नामक जो कोणी आहे त्याचा स्पर्शसुद्धा होत नाही तो त्याचे भाग करू शकत नाही म्हणजे ह्याच्यामुळे कालाचे भाग होतात कालामुळे याच्या होत नाही. तर पुढे ह्याच्यानंतर ते आणखी म्हणतात की हे सगळं केल्यानंतर हे ईश्वराच्या मदतीने आपण कसं करायचं आहे अभ्यास वैराग्याच्या तंदुरुदा वृत्तीला निरोध कसा करायचा तर ते म्हणतात की तस्य वाचक हा प्रणव वाच्य वाचक संबंध जो म्हणतो की या ईश्वराचं प्रतीक जे आपण हँडल करू शकू किंवा ज्याचा आपण उपयोग करू शकू याच्यासाठी हे त्याचं वाचक जे आहे ते म्हणजे प्रणव. हे आपण नंतर सविस्तर सगळं बघणार आहोत आता फक्त एक लिंक म्हणून सांगतो त्यांच्या प्रतिभेचं दर्शन म्हणून सांगतो. आणि पुढे ते म्हणतात की तज जप हा तज अर्थ भाव की ह्या प्रणव नामक या वाचकाचा तुम्ही सदैव जप केलात सतत अर्थ भावन, ज्याच्या अर्थाच्या भावनेने म्हणजे ज्याच्या अर्थाची भावना आपल्या अंतकरणात स्थिर करून तुम्ही मनाने त्याचा योग केला पाहिजे, म्हणजे मन बुद्धी अंतकरण एका ठिकाणी आणायला पाहिजे. तेव्हा त्याच्यानंतर काय होतं हे सगळं केल्यावर त्यांनी तिकडे तुम्हाला जे काही तदा दृष्टीस्वरूपे अवस्थानम तो पराक्रमाने जे काही मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा निरोध करून किंवा अभ्यास वैराग्याने ते तत प्रत्यक्ष चेतना अधिगम प्रत्यक्ष चैतन्याचं तुम्हाला चैतन्याचा तुम्हाला साक्षात्कार होईल. आणि साक्षात्कार झाल्यानंतर अंतराय हा अनुभव असतो तुमच्या भविष्य काळात तुम्हाला ह्याच्या आर कुठलेही अंतराय येऊ शकणार नाही. अंतराय म्हणजे अडथळे. अंतराय का म्हटलं जे माझ्यात आणि भगवंतात अंतर निर्माण करतात त्याला अंतराय म्हणजे ह्या अंतरायाचा या अडथळ्यांचा पूर्ण अभाव याच्यामध्ये होऊ शकेल असं त्यांनी सांगितल्यामुळे हा ही जी सूत्र आहेत ती आपल्या सामान्य संसारी माणसाचे अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याच्यामुळे हे ही जी 23 ते 29 ही जी सूत्र आहेत ती ह्याच्यामध्ये ईश्वर प्रणिधानात्वा असं त्यांनी पहिलं सूत्र म्हटलं आहे. वा म्हणजे किंवा ईश्वराच्या प्रणिधानाने सुद्धा हे होऊ शकेल असं म्हटल्यानंतर पेणार शब्दाचा अर्थ काय आपल्या समोर प्रश्न येईल. प्रणिधान न आणि न आपल्याकडे सारखंच समजलं जातं. प्रनिधान किंवा प्रनिधान काही म्हणा आपण सुखनिधान म्हणतो तसं प्रनिधान किंवा प्रनिधान ईश्वर प्रणिधान असतात. ईश्वर प्रणिधान या शब्दाचा अर्थ असा की ईश्वर भक्ती. प्रणिधान म्हणजे भक्ती. तर कुठल्या प्रकारची भक्ती आपल्याला करणे शक्य आहे पुढे गेलं तर जपाद अर्थ भाव म्हणून. पण ती भक्ती तुम्हाला जर समज नसेल तर आपल्याकडे अनंत 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे भक्ती हा प्रणिधान म्हणजे भक्ती म्हटल्यानंतर भक्ती या शब्दाचा आपल्याला आपल्या दिसून अर्थ काय आहे तर भक्त म्हणजे जोडलेला. भक्त म्हणजे जोडलेला. विभक्त जोडलेला. तसं आपल्याला तर कवी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक जीव हा जेव्हा स्वतःला स्वतंत्र मानायला लागतो आणि मीच मोठा आहे असं जेव्हा मानायला लागतो तेव्हा तो विभक्त होतो. आणि तो एकदा विभक्त झाला की स्वतःला मी म्हणायला लागतो. मी म्हणल्या तर तू आलाच. मग मी तू आम्ही तुम्ही तो तू ते त्या ती सगळं आलं त्याच्यामध्ये. हे सगळ्या व्याकरणाचं विभक्तीच्या प्रत्यय आहे. ते इथे गमत घे की विभक्ती आणि व्याकरण हे भगवान पाणिनीने हाताळलं आणि भक्ती हे भगवान पतंजलीने हाताळलं. पण दोघेही भक्त होते. हा त्याचा वैशिष्ट्याचा भाग आहे. त्यांच्याकडे जो अभिनय आला विभक्ती सांभाळण्याचा तो त्यांनी केला. तसं इथे विभक्त मग माझ्या ते परिपाठाने थोडी विभक्ती निर्माण झाली दिसते काहीतरी समजलं ना.